श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. 175 क्रमांकाचा श्लोक आहे. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहिता कोण त्याचे कपाळी. हरू जाळीतो लोक संहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. आपण ऐकलेलं आहे की विश्व निर्माण केलं ब्रह्मा विष्णू महेश. त्यातला ब्रह्मा निर्मिती करतो, विष्णू विश्वाचं पालन करतो आणि शंकर त्याचा संहार करतो, असे तिघांची कामं सांगितलीत. याश विष्णूचा उल्लेख केलेला नाही आहे, यांनी फक्त ब्रह्माचा आणि शंकराचा उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात पहिल्यांदा की ब्रह्मदेव सर्व निर्माण करतात आणि त्यावेळेला प्रत्येकाच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहून ठेवतात. तर प्रश्न असा म्हणतात इथं की ब्रह्मदेव त्याच्या कपाळावर लिहितात इतरांच्या, हे बरोबर आहे, पण प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या कपाळावर कोण लिहितो, त्याचं प्रारब्ध लिहिणारं कोण आहे? तो कोणतरी ब्रह्मदेवापेक्षा वेगळा असला पाहिजे. जे ब्रह्मदेव त्याचं जे निर्माण कार्य आहे अखंड चालू आहे, ब्रह्मदेवाचं आणि शंकरांचं काळ जे आहे अखंड चालू आहे. ब्रह्मदेव जन्माला घालतायत, शंकर काय करतायत, तो त्याचा संवार नाश करतायत. या विश्वामध्ये अखंड हे चालूच आहे. किती एक जन्म जन्माला येतात, जन्मले आणि मेले, काम चालू आहे. एक मेला तरी दुसरीकडे पुन्हा दुसरा जन्म झालेला असतो कुणाचा तरी. त्यामुळे हे जे रहाटगाडगं आहे विश्वाचं ते अखंड चालू आहे. पण कल्पांतकाळी विचार जर केला तर हे दोघं जे आहेत यांचं काय आहे, यांना कुणी निर्माण केलं, यांच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? त्याचा अर्थ असा की ह्यांना निर्माण करणारा, यांच्याकडून कार्य करून घेणारा, कारण वर्षानुवर्ष हे कार्य चालू आहे सगळं, कुठेही त्याच्यात खंड नाही आहे. मग हे करणारी कुणीतरी एक अचिंत्य शक्ती असली पाहिजे की जी हे कार्य करून घेत आहे. मग ती शक्ती जी आहे ती कोण आहे असा प्रश्न ह्याच्यात निर्माण केलेला आहे. त्याने उत्तर ह्याच्यात दिलेलं नाही आहे. ह्याच्यात नुसतं म्हणणं आहे की हे जे कोणी आहे यांना निर्माण करणारा आणि जो स्वयंभू आहे त्याला कोणी निर्माण करणारा नाही आहे, तो आहेच आहे, अखंडच आहे. तो एकटा होता, त्याला वाटलं एकोहम बहुश्याम प्रजायती, आपण एकटेच आहोत, अनंत रूपाने नटावं असं वाटलं आणि त्यांनी हे विश्व निर्माण केलं. आता विश्वाचं सगळं राहाटगाडगं चालण्यासाठी ब्रह्मदेव शंकर विष्णू सगळे निर्माण झाले आणि त्यांनी हे सगळं विश्व चालवावं अशा तऱ्हेचं झालं. त्याप्रमाणे ते काम आज चाललेलं आहे. पण ह्यांना निर्माण करणारा कोण आहे, देवाधिदेव मुख्य देव, तो कोण आहे, ती शक्ती काय आहे, ती अजून आपल्याला कळली नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये तोच निर्माण केला आहे की त्या सगळ्यांना करणारा आहे कोण, इथंच त्यांनी प्रश्न टाकलेला आहे. म्हणून विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहिता कोण त्याचे कपाळी. हरू जाळीतो लोक संहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. जय जय रघुवीर समर्थ.